Namobodhai. Jai Bhim.
Jai Bhim.
Well, you can tell it's getting serious. The pandal is going up, so there must be ordinations coming. They wouldn't spend money just for a joke. So yes, it's getting closer and closer. And of course we're coming to the end of our exploration of these four vows.
आणि ह्या ज्या चार प्रतिज्ञा आहेत त्याच्या आता अगदी आपण अंतिम प्रतिज्ञेला आलेलो आहोत.
Going through them like this, as always, I'm amazed at Bhante's comprehensiveness and depth.
आणि जेव्हा केव्हा ह्या प्रतिज्ञेचा मी विचार करतो त्याच्याबद्दल बोलतो तेव्हा मी फार आश्चर्यचकित होतो. भंतींची जी काही सखोलता आहे, भंतींचा जी काही याच्याबद्दलची समज आहे ती खरोखरच खूप मोठी आहे.
These four vows, when we explore them in the way we have been doing, really cover the whole field of Dhamma life.
आणि जेव्हा ह्या चार प्रतिज्ञा जेव्हा याचा आपण विचार करतो आणि त्याच्याकडे पाहिल्यावर वाटतं की एकंदरीत आपलं जे धम्मजीवन आहे ते संपूर्ण धम्मजीवन याच्यामध्ये आहे.
So we have one more area to cover and then we're complete.
आता एक क्षेत्र आता राहिलेलं आहे आणि मग हे पूर्ण होईल.
I want to get to it by going back.
आता याच्याकडे मी थोडस मागे जाऊन परत येणार आहे.
यू रिमेंबर द फर्स्ट वाव.
आता पहिली प्रतिज्ञा तुम्हाला आठवत असेल.
फॉर द अटेनमेंट ऑफ एनलाइटनमेंट आय एक्सेप्ट दिस ऑर्डिनेशन.
तर संबोधीच्या प्राप्तीसाठी ही दीक्षा मी ग्रहण करतो.
अँड यू रिमेंबर दॅट आय एक्सप्लोर दॅट इन टर्म्स फर्स्ट ऑफ ऑल ऑफ आवर recognition of the faults of conditioned existence.
आणि मी त्याचं वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे की पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की जे काही संस्कारित अस्तित्व आहे त्याचे काय दोष आहेत.
We realize that conditioned existence holds no ultimate happiness for us.
आणि आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की संस्कारित जे अस्तित्व आहे ते अंतिमतः आपल्याला काही सुख देऊ शकत नाही.
We realize it's full of suffering.
आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की याच्यामुळे दुःख निर्माण होतं.
It doesn't fulfill.
ते आपल्याला काही म्हणजे पूर्ण समाधान देत नाही.
अँड वी टर्न अवे फ्रॉम इट.
आणि मग याच्यापासून आपण म्हणजे लांब जातो.
एट लीस्ट इफेक्टिव्हली वी टर्न अवे.
आणि मग आपण परिणामकारकपणे का असे ना याच्यापासून आपण लांब जायला लागतो.
द पुल ऑफ द कंडिशन्ड इज देअर स्टिल प्लेइंग अपॉन अस.
परंतु तरी सुद्धा हे जे काही संस्कारित आहे त्याचा जो काही समजा एक प्रकारचा ओढ आहे ते तिथं सुरूच राहते.
बट इन गोइंग फॉर रेफ्यूज टू द थ्री इन बीइंग ऑर्डेन्ड वी आर बीइंग रेकग्नाइज्ड वी आर बीइंग विटनेस्ड एज इफेक्टिवली मूविंग टुवर्ड्स बोधी.
परंतु जेव्हा आपली दीक्षा होते तर हे लक्षात घेतलं जातं की परिणामकारकपणे तुम्ही बोधीकडे आता वाटचाल करीत आहात.
इन अ वे दिस रिप्रेझेंट्स व्हॉट हॅपन्स इन द प्रायव्हेट ऑर्डिनेशन.
एका अर्थाने व्यक्तिगत दीक्षेच्या वेळेस काय घडतं हे ते दर्शवत असतं.
यू सी दी अनसॅटिस्फॅक्टरीनेस ऑफ कंडिशन एक्झिस्टन्स अँड यू कमिट युअरसेल्फ टू गेटिंग आउट ऑफ इट.
तर जे काही संस्कारिक अस्तित्व आहे ते किती असमाधानकारक आहे, दुःखदायी आहे हे पाहिल्यानंतर तुम्ही ठरवता की आपण आता शरणागमन केलं पाहिजे.
इट इज ऍब्सोल्युटली वाइटल.
आणि हे अतिशय आपल्यासाठी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे.
देयर इज नो डम अ लाइफ विदाउट दिस.
याशिवाय आपलं धम्म जीवन असू शकत नाही.
बट व्हॉट अबाउट द अदर्स.
परंतु इतर बाबींबद्दल कसं.
व्हॉट अबाउट काउंटलेस बीइंग्स हू सफर.
परंतु इतर जे लोक आहेत, असंख्य असे जे लोक आहेत जे दुःखामध्ये आहेत त्यांच्याबद्दल काय.
यु नो वी आर एस्केपिंग फ्रॉम द बर्निंग हाऊस आवरसेल्व्स.
तर जे जळतं घर आहे त्याच्यातून आपण आता बाहेर आपली सुटका करून घेतलेली आहे.
As we go out the door, we hear the cries, the shrieks of pain.
परंतु जेव्हा आपण आपल्या दारातून बाहेर पडतो तेव्हा अनेक लोकांचं म्हणजे जे काही क्रंदन आहे, जे काही त्यांचा म्हणजे आवाज आहे तो आपल्या कानावर येतो.
The very reason we want to get out is still afflicting others.
आता ज्या कारणासाठी त्या घरातून आपण बाहेर पडतो आहोत परंतु आपण पाहतो की अशाच प्रकारे अनेक लोक त्या जळत्या घरात आहेत.
And if you have any decency, any feeling, you cannot ignore that.
आणि जर तुमच्यामध्ये थोडाफार काही चांगुलपणा असेल, काही जर तुमच्या मनामध्ये जर काही भावना असतील तर मग मात्र आपण हे टाळू शकत नाही.
Those of you who are visitors to India probably seen this more vividly in India than you see it at home.
आता जे लोक भारतामध्ये आलेले आहेत पहिल्यांदा तर भारतामध्ये तुम्ही अधिक पाहिलं असेल, कदाचित तुमच्या देशात तिथं तुम्हाला तेवढं दिसलं नसेल.
Actually it's the same at home, it's just more obvious here.
आता जिथे आपण आहोत तिथे पण तसंच असेल, परंतु इथे मात्र हे स्पष्टपणे दिसून येतं.
Of course, we meet against the background of Dr. Babasaheb Ambedkar's work.
आणि अर्थातच आपण बाबासाहेबांचं जे काही कार्य आहे त्या पार्श्वभूमीमध्ये आपण इथं भेटतो आहोत.
And he was particularly concerned about a particular form of suffering.
आणि विशेष म्हणजे विशेष प्रकारचं जे काही दुःख इथं या समाज व्यवस्थेमध्ये आहे त्याच्याबद्दल त्यांना चिंता होती.
The injustice, the oppression of social hierarchy.
आणि हे जे काही सामाजिक श्रेणीबद्धता आहे त्याच्यामुळे जे काही अन्याय होतो जे काही अत्याचार होतात त्याच्याबद्दल ते चिंतित होते.
इट्स गोइंग ऑन ऑल अराउंड अस.
आणि आपल्या सभोवताली अजूनही हे सगळं घडत आहे.
आय एम हार्डली अवेअर ऑफ इट बिकॉज आय डोंट अंडरस्टँड द सटलिटीज ऑफ इट.
आणि मी याच्याबद्दल तेवढा जागृत नाही कारण याची जी काही सूक्ष्मता आहे ती माझ्या लक्षात येत नाही.
बट राइट एट दिस मोमेंट देयर इज अ बिग स्टर गोइंग ऑन इन इंडिया अबाउट दिस.
आणि या क्षणी भारतामध्ये फार मोठा म्हणजे अशा प्रकारे आता एक उलाढाल चाललेली आहे.
फाइव स्टुडंट्स वर थ्रोन आउट ऑफ अ हॉस्टेल in Hyderabad University.
हैदराबादच्या विद्यापीठामधून पाच विद्यार्थी जे आहेत त्यांच्या वसतिगृहामधून त्यांना बाहेर काढण्यात आलं.
They were scheduled caste.
आणि ते म्हणजे मागासवर्गीय होते.
And it seems as if there's very obvious caste issues at stake.
आणि हे स्पष्टपणे असं दिसत आहे की जणू काही जातीचाच हा मुद्दा तिथं आहे.
And this has become a big press cause at the moment.
आणि आता हा फार मोठा असा एक घटना झालेली आहे.
But it's not the first time it's ever happened.
आता असं नव्हे की हे पहिल्यांदाच घडलेलं आहे.
It's happening all the time.
आणि प्रत्येक वेळेस हे असं घडत राहतं.
And even happening locally.
आता स्थानिक पातळीवर पण असं घडत राहतं.
We used to have the only good well in the valley at one point.
आणि एक क्षण असा होता की केवळ आपल्याकडे चांगली विहीर होती.
सो पीपल फ्रॉम द विलेज व्हेन देयर वाज अ ड्राउट वुड हॅव टू कम हियर टू गेट वॉटर.
आणि जेव्हा म्हणजे दुष्काळ असायचा पाणी नसायचं तेव्हा लोक आपल्याकडे पाण्यासाठी यायचे.
आफ्टर व्हाइल वी रियलाइज्ड दॅट द लास्ट पीपल टू गेट वॉटर वर द बुद्धिस्ट्स फ्रॉम द विलेज.
आणि मग नंतर आमच्या लक्षात आलं की सर्वात शेवटी जे पाणी घेत आहेत तर ते गावातले बौद्ध लोक आहेत.
इट्स अ बुद्धिस्ट सेंटर.
आणि हे बौद्धांचं केंद्र आहे.
बट दे वर एट द बॅक बिकॉज दे वर द लोएस्ट कास्ट.
कारण ते सर्वात शेवटी का घेत होते कारण ते सर्वात खालच्या जातीचे होते.
इट्स अ व्हेरी स्मॉल इन्स्टन्स.
आता हे एक लहानशी घटना आहे.
आय एम जस्ट मेन्शनिंग दिस बिकॉज इट्स समथिंग दॅट सो मच ऑब्व्हियस टू अस इन दिस कॉन्टेक्स्ट.
आता हे मी का सांगतो आहे कारण या संदर्भामध्ये ही गोष्ट अत्यंत स्पष्टपणे आपण पाहू शकतो.
दॅट देयर इज ऑप्रेशन, देयर इज प्रेजुडिस इन एव्हरी कंट्री.
आता प्रत्येक देशामध्ये काहीतरी अत्याचार होत असतो किंवा काहीतरी पूर्वग्रह असतात.
वी नो देयर इज इन ऑस्ट्रेलिया, वी नो देयर इज इन न्यूझीलंड, वी नो देयर इज इन ब्रिटन.
आता आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलियामध्ये असं घडत असतं, न्यूझीलंडमध्ये पण घडत असतं, ब्रिटनमध्ये पण घडतं.
आय नो फ्रॉम हंगरी दॅट इन सेंट्रल युरोप प्रेजुडिस अगेन्स्ट जिप्सीज अँड ज्यूज इज स्टिल व्हेरी स्ट्रॉंग.
आणि मला माहित आहे की हंगेरीमध्ये किंवा जो काही समजा मध्य युरोप आहे तिथे जे जिप्सी असतील म्हणा किंवा ज्यू लोक असतील त्या सगळ्यांबद्दल एक प्रकारे अत्याचार होतो.
And it's not just casually I don't like gypsies.
असं नाही की मला जिप्सी आवडत नाही इथपर्यंतच ते नसतं.
इट्स ऍक्टिव्ह अँड व्हायलंट.
तर अतिशय सक्रियपणे आणि अतिशय हिंसकपणे हे घडतं.
इट गोज ऑन एव्हरीवेअर.
प्रत्येक ठिकाणी हे घडत राहतं.
इन इंडिया इट्स अ पर्टिक्युलरली कॉम्प्लेक्स अँड कॉम्पॅक्टेड सिच्युएशन.
परंतु भारतामध्ये अतिशय गुंतागुंतीची आणि अतिशय म्हणजे सखोल रुजलेली ही बाब आहे.
बट इन्स्टिट्युशनलाइज्ड व्हायलन्स, इन्स्टिट्युशनलाइज्ड प्रेजुडिस इज एव्हरीवेअर.
परंतु अशा प्रकारे ज्याचं संस्थानिकरण अशा प्रकारचं जे हिंसा होत आहे किंवा असे पूर्वग्रह आहेत हे प्रत्येक ठिकाणी आहेत.
अँड ऑफ कोर्स इन इंडिया ऑल्सो मोर रिसेंटली वी बिकम व्हेरी अवेअर ऑफ द व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन.
आणि आता अलीकडे भारतामध्ये स्त्रियांबद्दलचे जे काही अत्याचार आहेत ते अधिक वाढलेले आहेत.
You know, it suddenly becomes a press issue.
आणि आता अलीकडे अतिशय म्हणजे अत्याचाराचा हा एक मुद्दा झालेला आहे.
It's a good thing, but it's been going on forever.
परंतु आता ही चांगली बाब आहे परंतु हे अनेक वर्षापासून चाललेलीच आहे.
And then there's so many other forms of suffering.
आणि अनेक प्रकारचे असे दुःख देणाऱ्या बाबी आहेत.
Can you imagine living in Syria today?
आता आपण ही कल्पना करू शकता काय की सिरियामध्ये जर तुम्ही आज राहत असाल.
एनी पॉइंट द बॉम्ब्स विल कम, एट एनी पॉइंट द गरिलास विल कम.
आता कुठल्याही क्षणी आपल्यावर म्हणजे बॉम्ब पडू शकतो, कुठल्याही क्षणी हे जे काही सैन्य आहे ते आपल्याकडे येऊ शकतं.
वी कंप्लेन अबाउट लॉ, वी कंप्लेन अबाउट गव्हर्नमेंट इन आवर ओन कंट्रीज, दे डोंट हॅव इट.
आता आपल्या देशामध्ये आपण कायद्याबद्दल सरकारबद्दल तक्रारी करत असतो पण तिथे हे काहीच नाही.
सो देयर आर सो मेनी व्हेरी ऑब्व्हियस फॉर्म्स ऑफ व्हायलन्स, ऑफ ऑप्रेशन अँड ऑफ सफरिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड.
तर पूर्ण जगामध्ये अनेक प्रकारचे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, हिंसा आहे, हे आपल्याला दिसून येतं.
Places where people are still starving.
आता काही असे ठिकाण आहे जिथं लोक अजूनही उपाशी मरत आहेत.
So the world is full of suffering.
आणि हे जग अतिशय दुःखाने भरलेलं आहे.
But it's not just these clear forms of suffering.
आता हेच म्हणजे स्पष्टपणे दुःखाचे म्हणजे रूप आहेत असं नव्हे.
I come from a middle class background.
आता मी मध्यम वर्गीय समाजातून आलो.
I never suffered any prejudice or oppression.
आता कुठलाही असा अत्याचार किंवा पूर्वग्रह त्याच्यामुळे मी कधी म्हणजे एक प्रकारे पोळल्या गेलो नाही.
But I still saw so much suffering amongst people of my class.
परंतु आता माझा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये पण खूप मोठं असं दुःख मी पाहतो आहे.
Death happens.
मृत्यू येतो.
Sickness happens.
आजार येतो.
Loss happens.
Sorry.
Loss happens.
काहीतरी आपल्याकडून निघून जातं.
सो मेनी फेल्ड मॅरेजेस.
अनेक जे विवाह आहेत ते म्हणजे अयशस्वी होतात.
सो मेनी सोशल डिफिकल्टीज.
अनेक सामाजिक अशा अडचणी आहेत.
आय डोंट वॉन्ट टू डिटेल एव्हरीथिंग बट आय जस्ट वॉन्ट अस टू हॅव सम स्नॅपशॉट्स ऑफ द सफरिंग ऑफ द वर्ल्ड.
तर सगळं म्हणजे विस्ताराने मला सांगायची गरज नाही, परंतु जगामध्ये हे जे काही दुःख आहे तर थोडंसं म्हणजे त्याचं वर्णन मी केलेलं आहे.
ऑफ कोर्स इट्स पॉसिबल टू हॅव हॅपीनेस.
अर्थातच आपल्याला सुख मिळू शकतं.
आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव अ क्वाइट हॅपी चाइल्डहुड.
आणि मी अत्यंत म्हणजे सुदैवी होतो की माझं बालपण अत्यंत सुखात गेलं.
मे बी quite a number of other people do too.
कदाचित अजून काही लोकांचं जे बालपण आहे अशा प्रकारे सुखात गेलं असेल.
बट इट डझंट टेक लॉंग फॉर सफरिंग टू कॅच वन.
परंतु दुःख येण्यासाठी जास्त कालावधी जायचा नसतो किंवा जास्त वेळ लागत नाही.
वी ऑलवेज हॅव द आयडिया दॅट वी कॅन सॉर्ट इट ऑल आउट.
आणि प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या समस्या मी सोडवेन.
इफ वी इलेक्ट अ न्यू गव्हर्नमेंट दे विल मेक सफरिंग गो अवे.
आणि जर नवीन सरकार आपण निवडलं तर ते मात्र हे सगळे दुःख जे आहेत ते घालवतील.
दे कांट, ऑफ कोर्स दे कांट.
अर्थात ते तसं करू शकत नाही.
इट्स पार्ट of conditioned existence.
कारण हे सांसारिक अस्तित्वाचा एक हा भाग असतो.
If we are committed to conditioned existence, we must suffer.
जर आपण या सांसारिक अस्तित्वामध्ये जर समजा लिप्त असू तर मग आपल्याला मात्र दुःख येणारच आहे.
In the Buddhist understanding, we are born through craving.
आणि बुद्धाचं जे काही म्हणजे शिकवण आहे त्याच्यानुसार आपण तृष्णेमधून आपण जन्म घेतलेला
आहे. Independence on craving, suffering arises.
आणि जर तृष्णा असेल तर मग दुःख निर्माण होईल.
Because whatever you crave, you either won't get or you'll get it and it'll go.
आणि जर एखाद्या बाबीची जर तृष्णा असेल एकतर तुम्हाला ती मिळेल किंवा मिळणार नाही, आणि नाही मिळाली तरी दुःख होईल, किंवा मिळाली त्याच्यानंतर ती जाईल.
So if we're at all sensitive, if we're at all open, when we look around the world, we'll see the appalling suffering.
जर आपण थोडं संवेदनशील असू, आपण जर पाहत असू तर आपल्याला असं दिसेल की या जगात सगळीकडे दुःख आहे.
सफरिंग एट एव्हरी लेव्हल.
आणि प्रत्येक पातळीवर आपण हे दुःख पाहू शकतो.
ऑब्व्हियस इमिडिएट सफरिंग.
अगदी स्पष्टपणे आणि लगेच हे दुःख आपल्याला दिसून येतं.
बिकॉज नॉट इनफ टू ईट ओर बीइंग टॉर्चर्ड ओर व्हॉटएव्हर.
किंवा पुरेसं अन्न नाही, किंवा फार आपल्यावर म्हणजे एक प्रकारे अत्याचार होत आहे.
मोर सटल सायकोलॉजिकल सफरिंग.
अतिशय सूक्ष्म मानसशास्त्रीय दृष्ट्याने पण काही असे दुःख असतात.
बिकॉज यू जस्ट कांट गेट व्हॉट यू वॉन्ट ऑल द टाइम.
आणि प्रत्येक वेळ जे आपल्याला हवं असतं ते आपल्याला मिळत नाही.
इट्स इवन इफ यू गॉट इट इट्स गॉन.
आणि जरी तुम्हाला ते मिळालं तरी ते नंतर तुमच्याकडून निघून जातं.
एंड देन द डीपेस्ट सफरिंग इज जस्ट द सफरिंग ऑफ डिससॅटिस्फॅक्शन नॉट गेटिंग एव्हरीथिंग यू वॉन्ट.
आणि मग सखोल अशा प्रकारचं म्हणजे एक प्रकारे दुःख काय असतं तर एक असमाधानाचं, जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळत नाही.
द सफरिंग दॅट इज द रेकग्निशन ऑफ द फॉल्स ऑफ कंडिशन्ड एक्झिस्टन्स.
आणि मग हे जे काही दुःख आहे आपण पाहतो, सांसारिक जे अस्तित्व आहे त्याचे दोष आपण जेव्हा पाहतो तेव्हा हे आपल्याला दिसतं.
एव्हरीवेअर.
हे सभोवताली प्रत्येक ठिकाणी आहे.
एव्हरी ह्युमन बीइंग इज कॉट अप इन इट.
प्रत्येक व्यक्ती माणूस याच्यामध्ये अडकलेला आहे.
All animals, all insects, they're all caught up in it.
सर्व प्राणी कीटक हे सर्वजण याच्यामध्ये अडकलेले आहेत.
And can't ignore it.
आणि याला आपण म्हणजे आपण टाळू शकत नाही.
If you do ignore it, it involves some sort of violence to your own consciousness.
आणि जर तुम्ही याला टाळत असाल तर एक प्रकारे आपली जी काही चेतना आहे त्याच्याविषयीच आपण एक प्रकारची हिंसा करतो.
It's a bit like drawing the curtain so you can't see out the window.
जणू काही आपण असा पडदा ओढून घेतो जेणेकरून आपल्याला त्या खिडकीच्या पलीकडे काय दिसणार.
Then you're in darkness.
परंतु मग तुम्ही अंधारामध्ये येता.
And you're out of connection with the world.
आणि मग जगाशी तुमचं जे नातं आहे ते तुम्ही तोडून टाकता.
You have to deliberately close the curtains, huh?
आणि मग तुम्ही अगदी म्हणजे मुद्दाम हा जो काही पडदा आहे तो पडदा बंद करता.
ऑफ कोर्स वी आर प्रॅक्टिसिंग टू ओपन देम.
परंतु आपण जे आचरण करत आहोत ते तर सगळं खुलं करण्यासाठी.
वी आर डूइंग द मैत्री भावना एव्हरी डे.
आपण प्रत्येक दिवशी मैत्री भावना करतो आहोत.
सो वी आर बिकमिंग मोर अँड मोर सेन्सिटिव्ह टू अदर्स.
आणि मग आपण इतरांप्रती अधिक अधिक संवेदनशील होत चाललो.
This is what Avalokiteshvara saw in the myth.
Ani he je kai mithak apan pahilela ahe tar Avalokiteshvara ne hech pahilela ahe.
Avalokiteshvara, so to speak, is our consciousness vividly aware of this omnipresence of suffering.
तर आपण असं म्हणू शकतो की अवलोकितेश्वर जणू काही आपली चेतना आहे आणि आपल्या सभोवताली अशा प्रकारचे जे काही दुःख आहेत त्या दुःखाबद्दल ते जागृत झालेले.
And if you really take it all in, it is enough to shatter your body into 1,000 pieces and your head into 10.
आणि खरोखरच हे सगळं जर तुम्ही आपल्यामध्ये घेत असाल तर मग आपल्या पण शरीराचे हजारो असे तुकडे होतील आणि त्याचे हजार हात आणि 11 डोके होतील.
Yes, wisdom shows you that it's all empty.
आता प्रज्ञा आपल्याला दाखवते की सगळं शून्य आहे.
The Bodhisattva Avalokiteshvara, when he looked down, saw that the five skandhas were empty.
आणि मग जेव्हा प्रज्ञेचे जे बोधिसत्व आहे जेव्हा त्यांनी खाली पाहिलं तेव्हा हे जे काही स्कंद आहे तर ते शून्य आहे त्यांनी पाहिलं.
Yes, he saw that.
होय, त्यांनी ते पाहिलं.
So there's nothing there for him.
त्यांच्यासाठी तिथं काहीही नव्हतं.
So he held to nothing whatever.
आणि मग त्यांनी पाहिलं की हे सगळं म्हणजे शून्य असं याच्यात काहीच नसतं.
But he felt the sufferings of the whole world.
परंतु जगाचं जे दुःख आहे ते दुःख मात्र ते पाहू शकले.
And it was out of that intense suffering as well as that deep insight that he became a bodhisattva.
आणि मग अशा प्रकारे समजा जे दुःख त्यांनी पाहिलं आणि त्याच्यातून त्यांना जी काही अंतर्दृष्टी प्राप्त झाली त्याच्यातून ते बोधिसत्व झाले.
What are we going to do?
आपण काय करणार आहोत?
What do we do? We're not Avalokiteshvara.
आता आपण अवलोकितेश्वर नाही पण आपण काय करणार आहोत?
How do we face this intense suffering?
आणि हे जे तीव्र दुःख आहे या दुःखाला आपण कसं सामोरे जाणार आहोत?
Do we just go on retreat and get into dhyana?
मग आपण केवळ शिबिरामध्ये जाणार आहोत का आणि आपलं ध्यान करणार आहोत?
And forget about it.
आणि याच्याबद्दल आपण विसरून जाणार आहोत का?
Do we just try to sort of withdraw into a kind of Buddhist heaven?
जणू काही एक प्रकारचं बौद्धांचं काहीतरी स्वर्ग आपण निर्माण करत आहोत आणि तिथेच आपण जात आहोत का?
Just surrounded by our people who are nice to each other.
आणि मग सभोवताली केवळ जे आपले लोक आहेत ते आहेत आणि एकमेकांचे ते चांगले आहेत.
Of course we don't.
अर्थातच आपण हे करत नाहीत.
We accept this ordination for the benefit of all beings.
आपण ही दीक्षा सर्व म्हणजे प्राणी मात्राच्या हितार्थ ग्रहण करत असतो.
That's the last vow.
ही शेवटची प्रतिज्ञा होय.
वी आर एक्सेप्टिंग दिस ऑर्डिनेशन फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स.
तर ही जी दीक्षा आहे सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी आपण ग्रहण करत आहोत.
दिस सीम्स व्हेरी स्ट्रेंज इन अ वे, डजंट इट?
आता एका अर्थाने हे मोठं आपल्याला विचित्र वाटतं.
व्हॉट हॅज युअर ऑर्डिनेशन गॉट टू डू विथ द सफरिंग ऑफ ऑल बीइंग्स?
आता तुमची जी काही दीक्षा आहे आणि प्राणी मात्रांचे हे जे काही दुःख आहे याच्याशी याचं काय घेणं देणं आहे?
हाव कॅन युअर बीइंग ऑर्डेन्ड, हाव कॅन युअर हॅव्हिंग स्ट्रिप ऑफ व्हाईट क्लॉथ राऊंड युअर नेक हेल्प ऑल सेंटियंट बीइंग्स?
आता तुमची जी दीक्षा होते अशा प्रकारे केसा आपल्या गळ्यात आपण आहे त्याच्यामुळे इतर प्राणी मात्रांना कशी मदत होईल?
दॅट्स व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड टुडे.
तर आज आपण हे समजून घेणार आहोत.
We could say that there are a number of different levels on which we could look at this.
Ata anek asha patre apan pahu shakto ja patryanusar apan yachakade pahu shakto.
And let's start with the deepest.
Ani je sakol ahe titun apan suruvat karu.
What we can say is that if the order is a genuine order, if it really is the third order of consciousness, it's just good for the world that it exists.
आणि जर खरंच हा जो संघ आहे खरंच संघ असेल किंवा ज्याला आपण तिसरी चेतना म्हणतो संघाची तसं असेल हे एवढं असणंही जगासाठी खूप चांगलं आहे.
अदरवाईज देयर इज नो हाईट.
नाहीतर मग असं काहीतरी उच्च इथं असणार नाही.
देयर इज नो वे टू लुक अप टू.
आणि असं काही आपल्याला वर उंच असं काहीतरी आहे उच्च काहीतरी आहे हे आपल्यासाठी पाहण्यासाठी काही नसेल.
देयर इज नो एक्झाम्पल ऑफ अ डिफरंट काइंड ऑफ लाईफ.
आणि एक वेगळ्या प्रकारचं काही जीवन असू शकतं असं उदाहरण आपल्या पुढे नसणार आहे.
दिस जस्ट फाइटिंग टू गेट जस्टिस द फाइटिंग इटसेल्फ इज अ फॉर्म ऑफ इनजस्टिस.
आणि मग केवळ एक लढा द्यायचा असतो जेणेकरून न्याय मिळेल, परंतु हा लढाई एक प्रकारे समजा अन्याय होतो.
देयर इज नो हायर गोल,
कारण इथे त्याच्यापेक्षा उच्च अशा प्रकारचं ध्येय नाही.
देयर इज नो हायर एक्झाम्पल,
उच्च अशा प्रकारचं कुठलं उदाहरण आपल्या पुढे नाही.
सो इफ द ऑर्डर एक्झिस्ट एज अ ट्रू ऑर्डर, it's automatically beneficial to society.
ani kharat ha jo sangha aahe kharya arthane sangha manun jar tyacha astitva asel tar keval tevdhyas mule he je kai sagle prani matra aahet tyanna tyacha labh honar
aahe. in a way even if we don't do anything for anybody it's enough.
ani ekarthane jar kunasathi kahi hi jari apan kele nahi tari evdhi puresa asel.
if we really can relate to each other from the basis of this third order of on the basis of this third order of consciousness, that itself is the best contribution we can make.
ani kevad jar apan evda karu shaklo ki sanghachi ji kai tisri chetna ahe tya anusar jar ekmekanshi apan apla samparka sadhu shaklo yachatunhi baras kai ghadu shakto.
it has an influence way beyond itself.
ani याचा जो काही प्रभाव आहे परिणाम आहे म्हणजे हे जे काही आपण पाहतो याचा खूप म्हणजे पलीकडे जाणार आहे.
आय रिमेंबर मेनी इयर्स अगो व्हेन वी सेट अप द लंडन बुद्धिस्ट सेंटर इन द ईस्ट एंड ऑफ लंडन.
आणि मला आठवतं की लंडन मध्ये जेव्हा लंडन बुद्धिस्ट सेंटर लंडनच्या पूर्वेला आम्ही ते स्थापित केलं.
At that time the east end of London was a very working class and relatively poor area.
आणि त्यावेळेस लंडनचा हा जो पूर्व भाग आहे हा कामगार लोकांचा होता आणि अतिशय गरीब असा होता.
And mainly Buddhists were coming from middle class backgrounds like myself.
आणि बरेचसे जे बौद्ध त्यावेळेस येत होते जे मध्यमवर्गीय होते जसे माझ्यासारखे.
But Bhante encouraged us to go to a different sort of area.
परंतु भंतेंनी आम्हाला प्रेरणा दिली की इतर काही दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण तुम्ही गेला पाहिजे.
So we spent 3 years building or converting a big old ruined fire station.
आणि मग आम्ही 3 वर्ष काय केलं की जुनं जे अग्निशामक दलाचं जे बिल्डिंग होती तिला चांगलं करण्यासाठी नवीन करण्यासाठी आम्ही कार्य केलं.
And after some time people began to stop us in the street.
आणि मग काही कालानंतर काय झालं की लोक यायचे रस्त्याला उभं राहून तिथं ते थांबायचे.
Who are you people?
आणि मग ते विचारायचे की तुम्ही लोक कोण आहात.
We didn't have anything up saying Buddhist or anything like that. It was just a building site.
आणि केवळ ते इमारतीचं काम तिथं सुरू होतं तिथं कुठलंही असं नाव नव्हतं की बुद्धिस्ट वगैरे असं काहीच नव्हतं.
They'd say something like there's something different about you people.
आणि मग ते असं म्हणायचे की तुम्हा लोकांबद्दल काहीतरी वेगळं वाटतंय.
And somebody for instance said you seem very bright as if you're shining.
आणि मग कोणीतरी असंही म्हणायचं की तुमच्यामध्ये एक प्रकारचं म्हणजे एक चमक दिसते आहे एक वेगळ्याच प्रकारचं म्हणजे प्रकाश तुमच्यामधून दिसतो.
And the government officials would come in to check our building work.
आणि मग तिथले जे सरकारी अधिकारी आहेत तिथे यायचे इमारतीचं काम कसं आहे ते पाहायचे.
And you know what that sort of building that sort of government worker is like anywhere in the world.
आणि जगात कुठेही असे सरकारी जे कर्मचारी असतील ते कसे असतात तुम्हाला माहिती आहे.
Their job is to find faults.
त्यांचं काम असतं की उनिवा शोधणं.
And they start, they've got their guns out when they come in through the door.
आणि मग जे दारातून आले की अगदी त्यांचे जे गन आहेत अगदी तयार असतात.
They certainly weren't satisfied with our building work because we were amateurs.
आता निश्चितच आमचं जे इमारतीचं कार्य आहे ते पाहून त्यांना समाधान झालं नाही कारण आम्ही नवशिके होतो.
But again, they said, you people are very different.
परंतु तेही म्हणाले की तुम्ही लोक काही वेगळे आहात.
And they said, I really like coming here.
आणि ते म्हणाले की आम्हाला इथं येणं आवडतं.
फर्स्ट ऑफ ऑल यू डोंट डिस्गाइज द मिस्टेक्स यू मेड.
आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर काही चुका केली तर ती काय तुम्ही लपवत नाही.
And you're not unpleasant when we point them out.
आणि जेव्हा आम्ही तुमच्या लक्षात आणून देतो तुमच्या चुक्या तर तुम्ही काय त्याचं म्हणजे असं वाईट वाटून घेत नाही.
यू गाइज सीम हॅपी एंड यू सीम इन गुड कम्युनिकेशन.
आणि असं वाटतं की तुम्ही लोक फार म्हणजे आनंदी दिसत आहेत आणि तुमचा एकमेकांशी संपर्क संवाद खूप चांगला आहे.
And I've seen so many examples like that.
आणि अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत.
I remember a policeman coming into one of our centers once.
तर एकदा मला आठवतं की एक पोलीस कर्मी आमच्या केंद्रावर तिथे आला.
And he was looking for a missing girl.
आणि एक मुलगी हरवलेली होती त्या मुलीच्या शोधात तो आला.
They'd heard she'd gone to some Hindu group and as far as they were concerned Hindu Buddhists all the same.
आणि मग त्यांनी हे ऐकलं होतं की कुठल्या हिंदू गटाकडे ती गेली आता त्या हिंदू बौद्ध सगळं समजत नव्हतं सारखंच वाटायचं.
Just an ordinary London policeman.
आता तो एक सर्वसाधारण एक लंडनचा पोलीस कर्मी होता.
And he came in, we gave him a cup of tea, we talked to him.
तर तो आतमध्ये आला, त्याला आम्ही चहा दिला, थोडं गप्पा करू लागलो.
We explained, well, no, it wouldn't have been us.
आणि मग आम्ही सांगितलं की आमच्याकडे काही ती आली नाही.
But he kept on there and he asked for another cup of tea.
आणि मग परत तो तिथे येऊ लागला आणि चहा विचारू लागला.
Then after I said, look, I've got to go, I don't want to.
आणि मग तो म्हणाला की आता खरंच मला इथून गेलं पाहिजे पण मला जावंसं वाटत नाही.
He said, you know, as a policeman, most people treat you with hostility and suspicion.
आणि ते म्हणाले की पोलीस कर्मी जर असेल तर अनेक लोक त्यांच्या मनामध्ये शंका असते किंवा त्यांना योग्य प्रकारे त्यांच्याशी वागत नाही.
But you're just treating me like a human being.
परंतु तुम्ही मला मात्र एक मानव म्हणून माझ्याशी वागत आहात.
These are just very small examples.
आणि हे छोटंसं उदाहरण आहे.
The existence of the sangha to any extent has a beneficial effect in society.
तर संघाचं असं अस्तित्व असणं कुठल्याही पातळीवर का असेना तर समाजासाठी अतिशय हे लाभप्रद असतं.
The deeper the sangha, the deeper the experience of sangha, the more that effect will be experienced.
आणि संघाचा हा जो काय अनुभव आहे, संघ जेवढा सखोल असेल तेवढाच त्याचा जो प्रभाव आहे तो अधिक राहील.
You remember the Buddha says that for a society to be stable and just, there needs to be honor for the spiritual community within it.
आणि बुद्धांनी हे सांगितलेलं आपल्याला माहिती असेल, जर समाजामध्ये समजा न्याय असेल, समाज जर चांगला असेल तर अशा प्रकारे म्हणजे एक समाज पाहिजे, संघ पाहिजे जो खऱ्या अर्थाने अतिशय स्थिर आणि चांगला असेल.
बिकॉज इट गिव्स द होल ऑफ सोसायटी सम सेन्स, सम इमिजिएट सेन्स ऑफ व्हॉट ह्युमन बीइंग्स कॅन बी.
कारण मग समाजाला एक प्रकारे त्यांच्याकडे पाहून एक अर्थबोध होतो की खरोखरच एक मानव कसा असला पाहिजे, मनुष्य म्हणून आपण कसं जगलो पाहिजे.
इट्स एन एक्झाम्पल ऑफ द आयडियल सोसायटी.
एक प्रकारे आदर्श समाजाचा हा एक नमुना असतो.
At least a more ideal society.
किमान अधिक किंवा चांगला असा समाजाचा तो नमुना असेल.
But it almost doesn't have to be an example. It's as if the influence is direct.
तर प्रत्येक वेळेस असं उदाहरण असण्याची गरज नाही, परंतु त्याचा जो प्रभाव आहे तो प्रत्यक्षपणे होत असतो.
And if we can make the sangha grow and make it deepen, it'll have a huge impact in society.
जर संघ असा आपण समजा वाढत नेला आणि सखोल जर झाला तर समाजावर याचा फार मोठा असा प्रभाव होईल.
सो इट्स इन अ वे इनफ जस्ट टू बी ऑर्डाइंड.
तर एका अर्थाने केवळ दीक्षा घेणं हे एवढं पुरेसं आहे.
इट्स इनफ टू रिअली पार्टिसिपेट इन संघ.
आणि एवढंही पुरेसं आहे की संघामध्ये आपण सामील होत आहोत, त्याच्यामध्ये सहभाग घेत आहोत.
द मेअर एक्झिस्टन्स ऑफ द संघ is of incalculable benefit to society.
केवळ संघाचं अस्तित्व असणं एवढंच समाजासाठी फार मोठं म्हणजे लाभप्रद आहे, त्यांच्या फायद्याचं आहे.
We should never forget this.
आपण हे कधीही विसरता कामा नये.
The sangha is its own justification.
संघात एक प्रकारे त्याचंच म्हणजे समजा एक प्रकारे उदाहरण आहेत, दुसरं काही सांगायची गरज.
इट्स नॉट अ जॉब विथ अ पर्पस.
तर एक प्रकारे त्यांना काहीतरी आता कार्य आहे, काहीतरी त्यांच्या पुढे उद्देश आहे असं नव्हे.
इट्स पर्पस इज सिम्पली टू एक्झिस्ट.
त्याचा उद्देशच एवढा आहे की संघाचं अस्तित्व असलं पाहिजे.
बट देयर इज अ डेंजर, अ प्रॉब्लेम.
आता इथं काहीतरी एक धोका आहे, समस्या आहे.
एंड दिस इज स्पेशली अ डेंजर इन इंडिया.
आणि हे विशेष म्हणजे भारतामध्ये हा धोका जास्त आहे.
एंड इट्स व्हेरी क्लियर दॅट दिस इज समथिंग दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज डीपली कन्सर्न्ड अबाउट.
आणि ही अशी बाब आहे ज्याच्याबद्दल बाबासाहेबांना पण फार सखोलपणे चिंता वाटत होती.
इन इंडिया दॅट आर्ग्युमेंट कॅन बी टेकन टू एन एक्स्ट्रीम. इट युजली इज टेकन टू एन एक्स्ट्रीम.
आणि हे जे काही आपण चर्चा करतो आहोत की भारतामध्ये ही चर्चा अत्यंत आपण टोकाला घेऊन जाऊ शकतो.
द रिलिजियस usually has no relationship to the social.
Je dharmik astat ta baryadda tyancha samajashi kai nata nasta.
The general idea is that they're completely unrelated to each other.
Ani mag sarvasamanya lokancha kalpana ashi aste ki ek prakare ekmekashi tyancha kai sambandha yet nahi, samparka nasto.
You remember the very striking example from Bhante's own experience at Tiruvannamalai in Tamil Nadu.
तर आता आपल्याला माहिती असेल की भंतेंचंच उदाहरण आहे की तामिळनाडूमध्ये तिरुवनमलाई जे आहे तिथलं ते उदाहरण.
ही वेंट टू द आश्रम ऑफ द व्हेरी फेमस रमण महर्षी.
रमण महर्षीचं अतिशय प्रसिद्ध जे आश्रम होतं तिथे भंते गेलेत.
अँड ही वॉज डीपली इम्प्रेस्ड बाय द सायलन्स सॉर्ट ऑफ एमिनेटिंग फ्रॉम द गुरु.
आणि मग तिथे त्यांनी पाहिलं की ते जे गुरु होते तर अतिशय म्हणजे जी शांती आहे ती शांती ते तिथं अनुभवू लागले.
इट वॉज ऑलमोस्ट लाईक अ फोर्स फील्ड coming off him.
जणू काय अशा प्रकारे काहीतरी एक मोठं शक्ती त्यांच्यामधून येत आहे असं वाटलं.
Waves of silence sort of pouring off him.
जणू काय म्हणजे शांतीचे असे प्रवाह आहेत, ते प्रवाह त्यांच्यामधून निघत आहेत असं भासत होतं.
Which had a deep impact on everybody present.
आणि तिथे उपस्थित जे होते त्या सर्वांवर त्याचा अतिशय सखोल असा परिणाम होत होता.
And so Bhante was very impressed by that.
आणि भंते हे बघून अतिशय प्रभावी झाले.
Then he noticed that down the middle of the room was a partition.
परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की ती जी खोली होती तिथे असं एक पार्टिशन केलेलं होतं.
Some people were sitting one side, some people were sitting the other.
तर काही लोक एका बाजूला बसलेले होते, दुसरे लोक दुसऱ्या बाजूला बसलेले.
I don't have to spell out why.
आता मला हे सांगायची गरज नाही की असं का होतं.
You know why.
तुम्हाला माहिती असं का होतं.
So Bhante felt a deep sort of disturbance from this.
आणि भंतेंना हे बघून फार ते अस्वस्थ झालेत.
And he noticed it in a number of other ashrams.
आणि हीच बाब अनेक इतर आश्रमांमध्ये सुद्धा त्यांनी पाहिली.
And he did talk to one or two of the gurus about it.
आणि त्यातले काही एक दोन गुरुंबद्दल सोबत ते याबद्दल बोलले सुद्धा.
And their argument was basically that's a social question, it's not a religious question.
आणि मग त्यांचा वाद इथं काय होता तर हा सामाजिक प्रश्न आहे, काही धार्मिक प्रश्न नाही.
They've nothing to do with each other.
आणि त्यांना ह्या दोन्हीशी काही घेणं देणं नाही.
You just attend to your spiritual benefit, don't worry about society.
केवळ तुम्ही तुमचं जे काही आध्यात्मिक लाभ आहे तेवढं तुम्हाला पाहायचं असतं, समाजाबद्दल तुम्हाला चिंता करायची गरज नाही.
So my argument could be taken to that extreme, if you see what I mean.
तर मी जे काही आता सांगत आहे तर कदाचित माझंही म्हणणं एक दुसऱ्या टोकावर जाऊ शकतं.
But of course it cannot be the truth.
परंतु अर्थातच हे काही सत्य होऊ शकत नाही.
वन ऑफ द फर्स्ट इन्सिडेंट्स इन द बुद्धस करिअर आफ्टर एनलाइटनमेंट वॉज अ कॉन्फ्रंटेशन विथ द कास्ट सिस्टम.
आणि जेव्हा बुद्धाने बुद्धत्वाची प्राप्ती केली आणि त्यांचं हे जे बुद्धत्व नंतरचं जीवन सुरू झालं तर पहिलं जर त्यांना कशाला सामोरं जावं लागलं तर ही जे काही जातीवाद आहे त्याच्याशी.
इफ यू गो टू बोधगया यू नो यू कम डाऊन द लॉंग स्टेप्स टू द लेव्हल ऑफ द टेम्पल.
जर तुम्ही बोधगयाला गेलात आणि मग त्या ज्या लांब अशा पायऱ्या आहेत आणि जिथं म्हणजे विहार आहे त्याच्या जर तुम्ही समान पातळीवर आलात आणि मग खाली जर तुम्ही आला तर तिथे तुम्हाला पिलर दिसेल.
स्टॉप देअर अँड रेस्ट युअर हेड ऑन द पिलर.
आणि तिथं थांबा आणि तुमचा जो माता आहे तिथं तुम्ही टेकवा.
इट मार्क्स द स्पॉट वेअर द अज्जपाला नेग्रोडा वॉज द गोट हर्ड्स बनियन.
आणि मग तिथे ती जागा जी आहे ज्याला अजयपाल निग्रोध म्हटलेला म्हणजे जे वडाचं झाड आहे ते झाड तिथं होतं.
And it's in the fifth week after his enlightenment the Buddha had there a very important encounter.
आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर पाचवा आठवड्यामध्ये एक फार महत्वाचं म्हणजे तिथं त्यांचं भेटणं झालं.
He was confronted by a Brahmin.
ते एका ब्राह्मणाशी त्यांची भेट झाली.
And to cut a long story short he simply flatly rejected the notion of worth based on birth.
आणि मग ही मोठी जी गोष्ट आहे थोडक्यात सांगायची म्हणजे बुद्धाने तिथे याला नकार दिला की जन्माने कुणी श्रेष्ठ होत नाही.
He rejected the idea of a hierarchy based on birth.
आणि केवळ जन्मानेच अशा प्रकारची जी काही श्रेणीबद्धता आहे ही श्रेणीबद्धता त्यांनी नाकारली.
And he asserted a hierarchy based on spiritual and ethical values.
आणि त्यांनी अशा प्रकारची श्रेणीबद्धता सांगितली जिथं आध्यात्मिक मूल्य आहेत, जिथे काहीतरी आध्यात्मिक प्रगती आहे.
That was his first encounter with a human being after his enlightenment.
बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिला हा माणूस त्यांना भेटला.
He didn't say, "Oh, that's not my business. I'm a religious man. That's the social element."
तर बुद्धाने असं नाही म्हटलं, रे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, मी धार्मिक माणूस आहे, आध्यात्मिक माणूस आहे, ह्याच्याशी मला काही घेणं देणं.
He rejected that a hierarchical system of graded inequalities Baba Sahib called it.
तर ही जी काही श्रेणीबद्धता आहे ज्याला बाबा साहेबांनी म्हटलेलं आहे की ही जी असमानता आहे अशी एक प्रकारे त्याचे टप्पे केलेले आहेत ती बुद्धाने तिथं नाकारली.
And he asserted values based on morals and on enlightenment.
आणि तिथे मग ज्याला आपण नैतिकता म्हणतो, बुद्धत्व म्हणतो, त्याच्या आधारावर जे काही मूल्य आहेत ते मूल्य त्यांनी स्वीकारली.
So I'm not suggesting the spiritual community should just find itself a place in society and leave society alone.
तर मला असं हे सांगायचं नाही की आध्यात्मिक जो संघ आहे त्यांनी अशी एक जागा पाहिजे आणि तिथं आपलं राहायचं आणि समाजाशी आपलं नातं तोडून टाकायचं.
If it genuinely is the sangha, it will shake up the society around it.
आणि खरोखरच जर हा संघ असेल तर त्याच्या सभोवताली हा जो काही समाज आहे त्या समाजावरही त्याचे परिणाम होतील, तिथं प्रवाह तसं जाईल.
Members of the sangha and the sangha collectively will not accept the injustice and inequality of the surrounding society.
तर जे संघाचे सभासद आहेत आणि संघ आहे, जर समाजामध्ये अशा प्रकारे अन्याय असेल, समाजामध्ये जर अशा प्रकारची असमानता असेल, तर ते हे स्वीकारणार नाही.
They can't accept it.
ते हे स्वीकारू शकत नाही.
They can't accept it without denying what they are.
आणि ते जे काही आहे त्यातला न नाकारता पण हे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचा ते स्वीकार करू शकत नाही.
So the sangha, if it's a genuine sangha, has a dynamic and disturbing effect upon the larger society.
तर एक प्रकारे संघ जर खरोखरच संघ असेल तर एक प्रकारे अतिशय गतिशील अशा प्रकारे आणि समाजावर त्याचा एक मोठा असा परिणाम होईल.
This is a big challenge for the future.
आणि भविष्यासाठी एक मोठा आव्हान आहे.
It's a big challenge for the younger members of our order.
आणि आपल्या संघाचे जे तरुण संघ सभासद आहेत त्यांच्यासाठी एक मोठा आव्हान आहे.
Often spiritual movements start with high ideals.
आणि आध्यात्मिक संघ अतिशय मोठे असे जे आदर्श आहेत त्याच्यातून त्यांची सुरुवात होते.
Then you've got to survive in the real world, as we call it.
परंतु खऱ्या अर्थाने जे खरं जग आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला जगावं लागतं.
And you end up compromising.
आणि मग असं होतं की मग कुठेतरी आपण तडजोड करून टाकतो.
Even becoming supportive of the existing order.
आणि कधी कधी असं होतं की त्याला आपण एक प्रकारे कुठेतरी पाठबळ पण देत असतो.
So Buddhist monks led the campaign against Tamils in Sri Lanka.
आणि मग काय झालं की श्रीलंकेमध्ये जे बौद्ध भिक्षू होते त्यांनी म्हणजे जे तमिळ लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारे तिथं कॅम्पेन केलं, लढा दिला.
Buddhist monks are preaching hatred against the Muslim Rohingyas in Bangladesh, in Burma.
आणि ब्रह्मदेश मध्ये पण समजा जे बौद्ध भिक्षू आहेत मुसलमानांच्या विरुद्ध द्वेष पसरवत आहेत.
Not all, of course.
अर्थात हे सगळेच जण असं नाही करत आहेत.
But there some of the most prominent are speaking in that way.
परंतु जे अतिशय म्हणजे मोठ्या उच्च पातळीवर असे लोक आहेत ते पण अशा प्रकारे तिथे वागत आहेत.
It's not the sangha.
हा काही संघ नव्हे.
And it's easy to just compromise and become part of the social order.
आणि मग हे सोपं असतं की आपण तडजोड करतो आणि मग त्या समाजाचा आपण एक भाग बनून जातो.
सो इट्स रिअली इम्पॉर्टंट दॅट वी रिमेन अ संघ.
तर हे महत्वाचं आहे की अशा परिस्थितीमध्ये पण आपण संघ म्हणूनच राहिलो पाहिजे.
दॅट वी रिमेन इन पॉझिटिव्ह क्रिटिकल रिलेशनशिप विथ द वाइडर सोसायटी.
आणि मग अतिशय विधायक प्रकारे आणि त्याचबरोबर म्हणजे एक प्रकारे आपण टीकात्मक किंवा आपण सखोलपणे ते पाहू शकलो पाहिजे.
And then we will perform naturally a number of functions.
आणि मग सहजपणे अनेक प्रकारचे कार्य आपण करू शकतो.
First of all, the sangha will provide a means for those who see the faults of conditioned existence to move out of it.
तर पहिली बाब म्हणजे संघ काय करेल की जे असे लोक पाहू शकतात की जे काही सांसारिक अस्तित्व आहे त्याचे दोष आहेत, तर अशा लोकांना एक प्रकारे साधन देणं.
That's happened for all of us.
आणि हे आपल्या सोबत घडलेलं आहे.
We're here because there was a sangha that could help us to move forward.
आता आपण इथं आहोत कारण संघाने आपल्याला मदत केलेली आहे इथून बाहेर पडण्यासाठी.
If I hadn't met Bante, I wouldn't have known how to deal with my own dissatisfaction.
आणि जर भंतेंना मी भेटलो नसतो तर मला हे समजलंच नसतं की माझ्यामध्ये जे काही असमाधान आहे ते असमाधान मी कसं दूर करेन.
And I'm sure it's true for every one of you.
आणि मला खात्री आहे की प्रत्येकाला ही गोष्ट लागू पडते.
The sangha gives us the possibility of moving out of conditioned existence.
तर संघ आपल्याला ही एक प्रकारची शक्यता देते की हे जे काही संसारिक अस्तित्व आहे त्याच्यातून आपण कुठेतरी बाहेर पडू शकतो.
When you talk about your dissatisfaction, your sense of the futility of ordinary life to other people, they just say, "Oh, don't worry about it. Have a good night's sleep."
तर जेव्हा तुम्ही याच्याबद्दल बोलता, तुमचं जे काही असमाधान आहे, जगाचा हा जो काही निष्फळपणा आहे, तर इतर लोक म्हणतात की जाऊ द्या, चिंता नका करू, एक चांगली झोप घेऊन घ्या.
Or in Australia they'll say, have a beer.
किंवा ऑस्ट्रेलियामध्ये ते म्हणतील की चला बिअर घेऊन घ्या.
Just relax.
बस आता आरामात राहा.
काही बात नाही, नो प्रॉब्लेम. So you need people who say, I know what you mean.
तर असे लोक हवे आहेत की हो मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे.
आय फेल्ट व्हॉट यू फील.
तुम्हाला जे वाटतं आहे ते मी पण अनुभवलेलं आहे.
And this is what I've done about it.
आणि याच्याबद्दल मी हे केलेलं आहे.
This is what you can do about it.
आणि हे तुम्ही पण करू शकता.
So the Sangha performs a vital function to for society by offering a way out of conditioned existence.
तर संघ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतं या समाजामध्ये. तर ज्यांना अशा प्रकारे मदत हवी आहे तर ती मदत संघ देऊ शकतो.
If people can't find a way out, they become destructive.
आणि जर त्यांना याच्यातून बाहेर कसं पडायचं हा मार्ग सापडला नाही तर मग ते विध्वंसक होतील.
Either their destruction goes in and they destroy themselves, or it goes out and they start being a nuisance.
आता हा जो विध्वंस आहे ते आतमध्ये जर गेलं तर ते स्वतःला विध्वंस करू शकतील किंवा बाहेर मात्र समाजामध्ये ते विध्वंस करतील.
If there isn't an opportunity within society for people to follow what we call a dhammic life, then it's very bad for society.
आणि समाजामध्ये जर अशा प्रकारची संधी नसेल ज्याला आपण एक धम्मिक जीवन म्हणतो ते जगण्याची तर हे समाजासाठी अत्यंत वाईट आहे.
एनर्जी दट सप्रेस्ड बिकम्स डिस्ट्रक्टिव्ह.
आता ही जी काही शक्ती असते जी आपण दाबून ठेवतो ती विध्वंसक होते.
इट मस्ट फाइंड अ वे आउट. इफ इट कांट गो द डायरेक्ट वे इट विल गो इन अदर वेज.
जर योग्य ठिकाणी जर ती गेली नाही तर मग ती मात्र दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जाईल.
सो द संघ परफॉर्म्स दिस फंक्शन.
तर संघाचं हे कार्य असतं.
अँड देयर आर मिलियन्स ऑफ पीपल हू फील दिस.
आणि लाखो लोक आहेत जे म्हणजे ज्यांना हे हवं आहे.
मेनी डोंट फील इट व्हेरी स्ट्रॉंगली सो इट जस्ट गोज अवे.
आणि काही लोकांना तेवढं काही खास वाटत नाही तर ते निघून जातात.
बट वी फाउंड इन आवर वर्क दट एनीवेअर वी स्टार्ट अ सेंटर हंड्रेड्स ऑफ पीपल आर इंटरेस्टेड.
आणि आपलं कार्य आपण पाहिलेलं आहे कुठेही जर आपण केंद्र निर्माण केलं तर शेकडो लोक तिथे येतात.
विथ हार्डली एनी एफर्ट वी जस्ट फाइंड वी गॉट पीपल कमिंग.
आणि खूप काही प्रयत्न करावे लागत नाहीत आणि लोक आपल्याकडे येतात.
समटाइम्स दे कांट कनेक्ट विथ अस, वी कांट कनेक्ट विथ देम.
काही वेळेस ते आपल्याशी व्यवस्थित संपर्क साधू शकत नाही, आपण संपर्क साधू शकत नाही.
बट द पीपल आर देयर.
परंतु लोक तरी पण आहेत.
वांटे सेड दट हिज व्हेरी अनऑफिशियल सर्वे सजेस्टेड दट 1 in 10 पीपल फील दिस डिससॅटिस्फॅक्शन.
तर बंती असं म्हणतात की त्यांनी असं एक समजा एक सर्वे असा केलेला आहे की 10 पैकी 1 माणूस जो आहे त्याला असमाधान असतं.
इफ दे हिअर द राईट message, if they find the right friendship, they can start to grow.
आणि जर योग्य प्रकारे त्यांना संदेश मिळाला, योग्य प्रकारची जर त्यांना मित्रता मिळाली तर ते मग विकासासाठी पुढे येऊ शकतात.
And there's probably more than that, but most without enough sensitivity to follow it through.
आणि बरेचसे असे लोक आहेत त्यांच्यामध्ये तेवढी संवेदनशीलता नाही की कशा प्रकारे या मार्गावर आपण पुढे गेलो पाहिजे.
Lot of people.
अनेक असे लोक आहेत.
इट्स प्रॉब्ली समथिंग लाईक अ बिलियन पीपल. माय मॅथ्स इज नॉट व्हेरी गुड.
आता करोडो असे लोक असतील, माझं गणित तेवढं चांगलं नाही.
अँड दॅट्स जस्ट ऑन दिस प्लॅनेट.
आणि ह्या पृथ्वीवरच ते आहेत.
आय डोंट नो, मेबी दिस इज व्हॉट द एक्स जयराम इज डूइंग लुकिंग इन टू स्पेस.
आता जे जुने जयराम आहेत ते स्पेस मध्ये पाहतात अजून कुठं आहे का.
ही इज लुकिंग फॉर बीइंग्स टू स्प्रेड द डम्म टू.
आणि ते पाहतात की काही असे लोक आहेत का ते इथे धम्म घेऊन जातील.
हिज रेडिओ टेलिस्कोप इज सेंडिंग द सिग्नल एव्हरीथिंग इज इम्परमनंट, एव्हरीथिंग इज इम्परमनंट.
त्यांचा रेडिओ टेलिस्कोप हे पुढे मेसेज संदेश तिकडे देतात की सगळं काय अनित्य आहे, सगळं काय अनित्य आहे.
व्हाय नॉट, दे नीड द डम्म टू.
कारण त्यांना सुद्धा धम्माची गरज आहे.
बट दिस इज अ फंक्शन द संघ नॅचरली परफॉर्म्स.
तर हे कार्य आहे जे सहजपणे संघ करत असतं.
इट्स डोर्स आर ओपन.
यांचे द्वार नेहमी उघडे असतात.
इट्स हँड्स आर रिचिंग आउट.
यांचे हात जे आहेत ते लोकांपर्यंत जात आहेत.
अँड इट्स ट्राइंग टू हेल्प दोज हू वॉन्ट टू ग्रो.
आणि ज्यांना विकास करायचा आहे त्यांना मदतीसाठी संघ तयार असतो.
Then there's another function that Sangha performs, which I think we do better in India than we do anywhere else in the world, in our Sangha.
आणि संघाचं अजून एक दुसरं कार्य असतं आणि मला असं वाटतं की भारतामध्ये हे कार्य आपण फार चांगलं करत आहोत जर जगाच्या तुलनेत पाहिलं तर.
And we Brits and you Australians and New Zealanders, you need to take note.
आणि जे ऑस्ट्रेलियाचे लोक आहेत, न्यूझीलंडचे लोक आहेत, त्यांनी याची म्हणजे एक प्रकारे खास नोंद घेतली पाहिजे.
The Sangha, as I said, has a sort of disturbing effect upon the wider society.
आता जसं मी म्हटलेलं आहे की संघाचा एक प्रकारे म्हणजे हा जो व्यापक समाज आहे त्याला कुठेतरी म्हणजे विचलित करण्याचा पण एक प्रकारे त्याचा एक कार्य असतं.
Because it won't accept false values.
कारण जे काही समजा खोटे असे मूल्य आहे ते खोटे मूल्य संघ स्वीकारू शकत नाही.
But it's also naturally trying to communicate
good values.
परंतु सहजपणे नैसर्गिकपणे जे काही चांगले असे मूल्य आहेत ते मूल्य पण लोकांपर्यंत नेण्याचाही प्रयत्न करतात.
It's trying to inject into the public debate a dharmic perspective.
आणि समाजामध्ये जे काही विचार आहेत त्याच्यामध्ये धम्माचा जे काही दृष्टी आहे ती धम्माची दृष्टी ती लोकांपर्यंत घेऊन जाते.
It's trying to spread a moral perspective.
एक प्रकारे जे काही नैतिक मूल्य आहेत नैतिक दृष्टी आहे ती समाजामध्ये घेऊन जाते.
And we should be doing this much, much more vigorously.
आणि हे अधिक अधिक मोठ्या प्रमाणात आपण करणं गरजेचं आहे.
Trying to let the dharmic voice be heard.
आणि धम्माचा हा जो काही समजा आवाज आहे तो अधिक लोकांपर्यंत ऐकू गेला पाहिजे याच्यासाठी कार्य करणं गरजेचं आहे.
Otherwise we're just withdrawing into this spiritual sort of heaven world.
नाहीतर मग एक प्रकारचा आध्यात्मिक आपला एक स्वर्ग आपण आपल्यासाठीच निर्माण.
But we live in the midst of this wider world.
परंतु ह्या मोठ्या व्यापक जगामध्ये आपण राहतो.
And it has an effect on us.
आणि त्याचा आपल्यावरही परिणाम होतो.
If we do not transform it, it will transform us.
जर आपण त्याच्यामध्ये परिवर्तन केलं नाही तर ते मग आपल्यामध्ये परिवर्तन करते.
इट विल ड्रॅग अस डाऊन नो डाऊट.
आणि काही शंका नाही की ते मग आपल्याला खाली ओढते.
ऑफ कोर्स इट नीड्स टू बी डन स्किलफुली.
अर्थात हे कौशल्याने आपण केलं पाहिजे.
वन शुड नॉट यूज द इमेज ऑफ वॉर फॉर इन्स्टन्स बिकॉज दॅट वॉर प्रोवोक्स वॉर.
कारण आपण एक प्रकारे युद्ध करण्याच्या याच्यातून हे करू नये कारण युद्धामुळे युद्धच वाढत जातं.
अँड हेट्रेड डज नॉट सीज बाय हेट्रेड, हेट्रेड सीजेस बाय लव्ह द बुद्ध सेज.
आणि जसं बुद्ध म्हणतात द्वेषाने द्वेष काही शमत नाही तर ते मैत्रीनेच शमत.
सो वी शुड बी ट्राइंग टू इंजेक्ट इनटू द पब्लिक डिबेट अ मॉरल टोन.
तर समाजामध्ये लोकांचे हे जे काही विचार आहेत त्याच्यामध्ये हे जे काही नैतिक विचार आहेत ते नैतिक विचार रुजवणं गरजेचं आहे.
एंड वी शुड बी जॉइनिंग विथ अदर्स हू आर डूइंग द सेम नो मॅटर व्हॉट देअर बॅकग्राऊंड.
आणि जे अशाच प्रकारचं कार्य करतात त्यांच्यासोबत आपण काम केलं पाहिजे कुठल्याही पार्श्वभूमीतून जरी ते असले तरी सुद्धा.
मोस्ट ऑफ ऑल वी शुड बी ट्राइंग टू स्प्रेड द धम्म.
परंतु सर्वात अधिक महत्वाचं म्हणजे धम्म आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे.
दिस वॉज बाबासाहेब्स ग्रेट विजन.
आणि बाबासाहेबांची ही महान दृष्टी होती.
ही सॉ दॅट ऑल द इनजस्टिस इन इंडियन सोसायटी कम्स आउट ऑफ अ बॅकग्राऊंड ऑफ आयडियाज.
कारण ते हे पाहू शकले की सामाजिक भारतीय समाजामध्ये हे जे काही अन्याय होतं तर हे जे काही लोकांचे विचार आहेत त्या विचारामधून अशा प्रकारे हे
घडतं.
आणि हे जे विचार आहेत त्यांचा जो काही धर्म आहे त्या धर्मातून त्यांच्यापर्यंत आलेला आहे.
अँड दॅट नीड्स टू बी रिफॉर्म्ड ऍट बेस.
आणि मग अतिशय मुळाशी त्याच्यामध्ये परिवर्तन येणं गरजेचं आहे.
व्ह्यूज लीड एव्हरीथिंग, वी नो दिस.
आपल्याला माहिती आहे की दृष्टी जी आहे तीच म्हणजे लोकांना पुढे घेऊन जाते.
दिस इज व्हॉट वी आर स्टडीइंग इन द कम्युनिटी एट द मोमेंट.
आता ह्या वेळेस आम्ही कुलामध्ये याचाच अभ्यास करतो.
एव्हरीथिंग वी डू हॅज अ व्ह्यू बिहाइंड इट.
जे काही आपण करतो त्याच्या मागे काहीतरी दृष्टी असते.
एव्हरी ऍक्शन अँड रिएक्शन विद इन सोसायटी कम्स फ्रॉम अ व्ह्यू.
आता समाजामध्ये ज्या काही क्रिया प्रतिक्रिया असतात ह्या सर्व त्या दृष्टीमधून निर्माण होतात.
अँड बाबासाहेब सॉ दॅट देयर इज नो पॉइंट इन ट्राइंग टू रिफॉर्म द सिस्टम इफ यू हॅव्हंट रिफॉर्म्ड द व्ह्यू.
आणि बाबासाहेब हे पाहू शकले की समाजाची ही जी काही रचना आहे त्याच्यामध्येच परिवर्तन करणं तेवढं गरजेचं नाही तर त्याच्या खाली जी काही दृष्टी आहे ती बदलवणं गरजेचं.
ऑफकोर्स सम चेंज इन द सिस्टम हेल्प्स ग्रेटली.
अर्थात समाजामध्ये जर काही थोडस त्या रचनेमध्ये बदल केला तर काही मदत होते.
इन द एंड इट्स द अंडरलाइंग व्ह्यू दॅट नीड्स चेंजिंग.
परंतु अंतिमतः त्याच्या आतमध्ये किंवा त्याच्या मागे जी काही विचार आहेत दृष्टी आहे ते बदलणं गरजेचं.
आय थिंक दिस इज समथिंग दॅट बाबासाहेब इज वाइडली मिसअंडरस्टूड अबाउट.
आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांबद्दल इथेच लोकांचा गैरसमज झाला.
दे जस्ट सी हिम एज अ दलित लीडर जस्ट फाइटिंग फॉर द राइट्स ऑफ हिज पीपल.
आणि लोक असं पाहतात की ते दलितांचे नेते होते त्यांच्या अधिकारासाठी ते लढत आहेत.
पीपल इवन थिंक दॅट हिज कन्वर्शन टू बुद्धिझम वाज मेअर पॉलिटिक्स.
आणि लोक असाही विचार करतात की बुद्ध धर्माचा त्याचा स्वीकार म्हणजे केवळ एक राजकारण होतं.
ऍक्च्युअली इट वॉज अगेन्स्ट हिज पॉलिटिकल इंटरेस्ट. इट वुड हॅव बीन बेटर फॉर हिम नॉट टू कन्वर्ट.
आणि खरं म्हणजे त्यांचं जे काही राजकारणामध्ये रुची होते त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी हे काम केलं.
बट ही रिअलाइज्ड दॅट देयर हॅड टू बी अ न्यू पर्स्पेक्टिव्ह.
आणि त्यांना हे लक्षात आलं की काहीतरी नवीन दृष्टिकोन असणं गरजेचं आहे.
ही सेड फेमसली अबाउट कास्ट दॅट कास्ट इज अ नोशन अ स्टेट ऑफ माइंड.
आणि हे प्रसिद्ध आहे त्यांनी म्हटलं होतं की ज्याला आपण जात म्हणतो ते एक प्रकारे म्हणजे मनाची ती संकल्पना आहे.
व्हॉट माइंड क्रिएट्स माइंड कॅन अनडू.
आता मन जे निर्माण करतं मनच त्याला एक प्रकारे नष्ट करू शकतं.
That's from Annihilation of Caste, which is probably the most important of Babasaheb's works to read.
आणि हे जातीभेद निर्मूलन त्यांचा हा जो ग्रंथ आहे त्याच्यामधून आलेला आणि बाबासाहेबांचा हा फार महत्वाचा ग्रंथ आहे.
Recently Bhante said that from a Buddhist point of view it was probably more fundamental than the Buddha and his Dhamma.
आणि भंतेंनी अलीकडे म्हटलेलं आहे की बुद्ध आणि धम्मापेक्षाही अतिशय मूलभूत त्यांचा हा ग्रंथ म्हणजे जातीभेद निर्मूलन आहे.
बिकॉज इट गिव्स अ क्लिअर इनसाइट इनटू व्हाय ही केम टू बुद्धिझम.
आणि तिथे मग हे स्पष्टपणे समजते की ते बुद्ध धर्माकडे का आले.
अँड हिज रीझन्स आर व्हॅलिड टुडे.
आणि त्यांचे जे काही समजा त्यावेळेचे तर्क आहेत ते आजही तेवढेच महत्वाचे आहेत.
नॉट जस्ट इन इंडिया.
केवळ भारतासाठी नव्हे,
इन इंग्लंड,
इंग्लंडसाठी पण,
स्कॉटलंडसाठी, इन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इट्स व्हॅलिड एव्हरीवेअर.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड प्रत्येक ठिकाणी हे महत्वाचं आहे.
देयर इज अ फंडामेंटल रिफॉर्म ऑफ पीपल्स पर्स्पेक्टिव्ह दॅट इज रिक्वायर्ड.
तर लोकांचे जे काही दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये मूलभूत एक प्रकारचं परिवर्तन घडून येणं गरजेचं आहे.
बाबासाहेब saw that democracy is only as good as the people.
आणि बाबासाहेब हे पाहू शकले की जे काही लोकशाही आहे ही तेव्हा चांगली असते जेव्हा लोक चांगले
असते. इन विन्स्टन चर्चिल्स फ्रेज इट्स द वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट एव्हर इन्व्हेंटेड बाय मॅन अपार्ट फ्रॉम ऑल द अदर मेथड्स.
आता हे कठीण आहे.
डेमोक्रेसी इज द वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन्व्हेंटेड बाय ह्युमन बीइंग्स.
तर लोकशाही जी आहे तर जे सरकार चालवण्याचा जो एक रचना केलेली आहे तर सगळ्यात वाईट अशी आहे असं विन्स्टन चर्चिल बोलले होते.
Apart from all the other methods of government.
आणि याच्यापेक्षा दुसरे जे अजून पद्धती आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे ही अजून वाईट आहे.
In other words, democracy has many faults.
म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे लोकशाही जी आहे त्याचे पण अनेक दोष आहेत.
But you look at all the other methods of government, they have even bigger ones.
परंतु इतर जे काही समजा सरकार चालवण्याच्या ज्या पद्धती असेल त्याचे अजून मोठे दोष आहेत.
And democracy is as good as the people.
परंतु लोकशाही तेव्हाच चांगली असते जर लोक चांगले असतात.
And the people are as good as their background ideas.
आणि लोक तेव्हा चांगले असतात तर पार्श्वभूमीमध्ये त्यांचे काय विचार आहे.
देयर इज गुड इज देयर व्ह्यूज.
त्यांची दृष्टी कशी आहे त्याच्यावर अवलंबून.
देयर मॉरॅलिटी, देयर सोशल बिहेव्हिअर, ऑल कम्स आउट ऑफ व्ह्यूज.
आणि त्यांची जी काही नैतिकता आहे, सामाजिक त्यांचं जे काही वर्तन आहे हे सगळं या दृष्टीमधून निर्माण होतं.
दॅट्स आवर जॉब.
आणि हे आपलं काम आहे.
आवर जॉब इज टू रिफॉर्म द व्ह्यूज ऑफ सोसायटी.
आपलं काम आहे की समाजाची हे जे काही दृष्टी आहे त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणं.
दॅट्स व्हाय यू आर गेटिंग ऑर्डेन्ड.
आणि यासाठी तुमची दीक्षा होत आहे.
दॅट्स व्हाय यू आर गेटिंग ऑर्डेन्ड.
यासाठी दीक्षा होत आहे.
यू आर गेटिंग ऑर्डेन्ड सो दॅट यू कॅन बी पार्ट ऑफ अ संघ व्हिच इज ट्रान्सफॉर्मिंग सोसायटी ऍट इट्स रूट्स.
तुम्ही अशा प्रकारे दीक्षा घेत आहात कारण या समाजाचे तुम्ही एक भाग आहात आणि समाजामध्ये असं परिवर्तन त्याच्या अगदी म्हणजे सखोलतेमध्ये आणण्यासाठी ही दीक्षा आपण घेतो.
डोंट एक्सपेक्ट इट टू हॅपन टुमॉरो.
असं अपेक्षा करू नका की उद्याच हे घडेल.
ऑफकोर्स ऑन संडे वी आर गोइंग टू हॅव सो मेनी न्यू पीपल अँड इट्स गोइंग टू गो मच फास्टर.
आणि रविवारी अनेक लोक इथं येणार आहेत आणि मोठ्या वेगाने सगळं घडणार आहे.
बट डोंट एक्सपेक्ट द चेंज टू हॅपन ऑन मंडे.
परंतु सोमवारीच आता काहीतरी परिवर्तन होईल अशी अपेक्षा करू नका.
इट्स स्लो वर्क.
हे हळूवार चालणारं कार्य आहे.
बाबासाहेब ट्रेसेस द ट्रान्झिशन फ्रॉम द बुद्धा टू द एम्परर अशोक.
आता बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्धापासून सम्राट अशोकापर्यंत कसं म्हणजे परिवर्तन झालं.
अशोक इज रिमार्केबल सोसायटी एट लीस्ट फ्रॉम व्हॉट वी नो ऑफ इट केम आउट ऑफ द बुद्धास इनसाइट.
आता आपल्याला माहिती आहे की सम्राट अशोक त्यावेळचा जो काही समाज निर्माण झाला तो अतिशय म्हणजे विलक्षण आणि वेगळा होता. तर बुद्धाच्या दृष्टीमधून त्यांनी ते निर्माण केलं.
द व्ह्यू ही हॅड एट लीस्ट एज वी सी इट इन हिज रॉक एडिक्ट्स ऑफ व्हॉट अ सोसायटी शुड बी, व्हॉट द रिलेशनशिप बिटवीन गव्हर्नमेंट अँड सिटिझन्स इज, केम फ्रॉम हिज बुद्धिस्ट पर्स्पेक्टिव्ह.
तर आपण पाहतो की सम्राट अशोक जे आहेत त्यांचे जे काही शिलालेख आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की सरकार कसं असलं पाहिजे, कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे, हे सगळं त्यांनी बुद्धाच्या दृष्टीतून घेतलेलं आहे.
That took 200 years.
आणि 200 वर्ष त्याला लागले.
Maybe it'll be slower.
कदाचित त्याच्यापेक्षा हळू चाललेलं असेल.
So we mustn't be impatient.
तर तुम्ही म्हणजे याबद्दल फार म्हणजे आता एक प्रकारे घाई करू नका, सहनशील असू नका.
But we mustn't be complacent.
परंतु आपण एकदम संत पण राहता का म्हणलं.
Never mind, tomorrow it will happen.
काही चिंता नाही, उद्या काहीतरी होईल.
Another lifetime.
दुसऱ्या जन्मात करू काहीतरी.
Don't forget, you've got to come back to it.
आता हे विसरू नका की पुढे पण तुम्हीच देणार आहात परत.
Somebody has to come back to it on the basis of you.
हा आणि तुमच्या ठिकाणी कदाचित अजून कोणतरी दुसरा आहे.
So change it for your own future.
तर तुमच्या भविष्यासाठी हे परिवर्तन करा.
So yes, this is our task.
तर हे आपलं कार्य आहे.
We're taking our ordination in order to benefit society.
तर आपली ही जी काही दीक्षा आहे तर समाजाच्या म्हणजे हितासाठी आपण हे करत आहोत.
But in order to transform society by spreading the dhamma.
तर एक प्रकारे धम्माचा प्रचार करून आपण समाजामध्ये परिवर्तन आणू इच्छितो.
And it's already happening in small ways.
आणि अनेक प्रकारे आता हे घडायला सुरुवात पण झालेली आहे.
But it must happen more and more and more.
परंतु हे मात्र अधिक 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 घडायला पाहिजे.
There's one more thing I want to say under this heading.
आणि ह्या शीर्षकाखाली अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते.
ऑफ कोर्स वी आर फेस्ड बाय रियल ऍक्टिव्ह सफरिंग ऑल अराउंड अस.
अर्थात अगदी सक्रियपणे आपल्या सभोवताली अशा प्रकारचे जे काही दुःख आहे ते दुःख आपण पाहतो आहोत.
अँड वी कॅनॉट इग्नोर दॅट.
आणि हे जे काही दुःख आहे ते आपण एक प्रकारे त्याच्याकडे कानाडोळा करू शकत नाही.
इफ वी इग्नोर इट वी blunt our own consciousness.
जर आपण त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपलं ही जी काही चेतना आहे ती चेतना एक प्रकारे आपण बोथट करू.
Our main responsibility is to deal with a fundamental cause.
परंतु मुख्य आपली जबाबदारी आहे की मूलभूत जे कारण आहे त्याच्याशी त्याच्यावर कार्य करणं.
But we must also help with the immediate effects.
परंतु त्याबरोबरच लगेच म्हणजे ज्यांना मदतीची गरज आहे ती मदत पण आपण देऊ केली पाहिजे.
If somebody comes to us with a big thorn in their arm.
आता समजा कोणीतरी आपल्याकडे येतं आणि एक काटा जर त्याच्या त्या हातात रुतलेला आहे.
We don't say to them, well, in future, don't walk through bushes.
तर मग आपण असं त्याला म्हणत नाही की भविष्यामध्ये त्या झुडपामधून असं चालू नको.
वी पुल इट आउट, ऑफ कोर्स वी डू.
अर्थात आपण म्हणजे ते उपटून काढतो.
अँड देन वी से डोंट वॉक थ्रू बुशेस इन फ्युचर.
आणि मग आपण म्हणतो की त्या झुडपामधून तू भविष्यामध्ये चालू नको.
मेबी वी इव्हन कट डाऊन द बुशेस.
कदाचित मग ते जे झुडप आहे ते आपण कापून काढू.
सो वी मस्ट डील विथ द इमिडिएट सफरिंग अराउंड अस.
तर आपल्या सभोवताली जे लगेच दुःख दिसतं त्या दुःखाला पण एक प्रकारे आपण सोडवलं पाहिजे.
And that's the basis on which we do active social work here in India.
आणि हे हाच आपला आधार आहे. भारतामध्ये आपण एक सक्रियपणे आपलं समाज कार्य करतो.
Giving people the means to help themselves, that's our main work.
तर आपलं मुख्य कार्य आहे की लोकांना अशी साधनं पुरवणं जेणेकरून ते स्वतःला मदत करू शकतात.
So Ratnakumar, for instance, comes from Orissa, the other side of India.
आणि जसं उदाहरणादाखल रत्नकुमार जे आहे उडीसा जे भारताचा एक वेगळा भाग आहे तिथून आलेले
आहे.
परंतु महाराष्ट्रापेक्षा तिथं अत्यंत मागासलेला पण आहे.
व्हेरी व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल फ्रॉम शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब्स टू गेट अ डिसेंट एज्युकेशन.
आणि तिथे जे मागासवर्गीय आहेत विशेषतः म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब त्यांना शिक्षण घेणं फार कठीण आहे.
यु नो दे फेस ऍक्टिव्ह ऑपोजिशन.
आणि त्यांचा खूप विरोध केला जातो.
अँड दे डोंट हॅव द मीन्स.
आणि त्यांच्याकडे साधना नाहीत.
दे डोंट नो व्हॉट टू डू.
आणि त्यांना हे माहिती नाही की काय केलं पाहिजे.
नोबडी अराउंड देम हॅज एज्युकेशन.
आणि त्यांच्या सभोवताली कुणी असं नाही की ज्यांनी शिक्षण घेतलेलं.
सो आवर ऑल मेंबर्स अँड मित्रस इन ओरिसा हॅव बीन ऑर्गनायझिंग कॅम्प्स फॉर यंग पीपल फ्रॉम दोज बॅकग्राऊंड टू लर्न हाऊ टू लर्न.
आणि मग आमचे हे जे धम्मचारी आहे धम्ममित्र आहेत उडीसामध्ये तरुणांना एकत्र आणतात त्यांचे कॅम्प घेतात आणि त्यांना हे शिकवतात की कसं तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे.
यू कॅन्ट यु नो ही केम फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड हिमसेल्फ. यू कॅन्ट गेट आउट ऑफ दॅट अँड जस्ट इग्नोर अदर पीपल.
तर आता ते त्या पार्श्वभूमीतून आले आणि असं होऊ शकत नाही की तिथून ते आले आता त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे.
वुड बी इनह्युमन.
आणि हे अमानवीय असेल.
यू वुडंट बी एबल टू डेव्हलप मेटा.
आणि त्याच्यामध्ये मित्ता आपली विकसित होणार.
सो आय थिंक दॅट एव्हरी ग्रुप ऑफ बोर्ड मेंबर्स शुड हॅव सम सोशल ऍक्शन.
तर प्रत्येक म्हणजे हे जे काही धम्मचारी आहे तर काहीतरी सामाजिक कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे.
अँड इन दॅट वे ऑल्सो यू गेट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ पीपल.
आणि या पद्धतीने नवीन लोकांशी पण आपला संपर्क येतो.
यू फाइंड अ वे ऑफ रिलेटिंग टू देम अँड सम will want to join the sangha.
आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी एक आपला संपर्क साधता आणि त्याच्यातल्या काही लोक कदाचित संघामध्ये येऊ इच्छितील.
So many of our old members have come from our hostels.
आणि आपले अनेक जे संघ सभासद आहेत ते वसतिगृहाच्या त्या कार्यातून आले.
They just went there for an education.
तिथे केवळ ते शिकायला गेले.
They found the dhamma.
त्यांना धम्म मिळाला.
They found the sangha.
आणि त्यांना संघ मिळाला.
So when you go for refuge to the Buddha, Dhamma, and Sangha, you're doing it for the benefit of all beings.
तर जेव्हा तुम्ही बुद्ध धम्म संघाला शरण जाता तेव्हा सर्व प्राणी मात्राच्या हितासाठी तुम्ही हे करत असता.
Your membership of the order keeps in being the Sangha.
आणि तुमचं जे संघ सभासद धोरण जे आहे तर एक प्रकार हे सगळं म्हणजे या प्राणी मात्राच्या हितासाठी असतं.
And that provides an invaluable, incomparable value to society.
आणि केवळ अशा प्रकारे तुम्ही संघात असणार समाजासाठी फार मोठं म्हणजे मौल्यवान अशी बाब होते.
I know sometimes in Britain I go into these big what do you call them, malls, bazaars, big bazaar.
तर ब्रिटनमध्ये काय वेळेस जे म्हणजे मोठे मॉल्स असतात बाजार असतात तिथं मी जातो.
I used to go sometimes with my mother, she wanted to go shopping.
काय वेळेस मी माझ्या आईसोबत जायचो तिला काही म्हणजे बाजारात जायचं असायचं.
And they're really depressing places.
आणि खरं म्हणजे ते अतिशय म्हणजे अशा प्रकारे म्हणजे निराश करणारे ठिकाण आहे.
They're full of things.
तिथं खूप वस्तू असतात.
Some of them very very nice things.
हा त्यातले काही फार चांगले असतात.
But there's nothing of another dimension.
परंतु तिथं ज्याला आपण एक वेगळी म्हणजे समजा डायमेन्शन म्हणू किंवा वेगळं जे दिसणं म्हणू असं नसतं.
इवन इफ देयर इज अ बुद्धा फिगर इन अ विंडो इट्स यूज्ड फॉर विंडो ड्रेसिंग.
तर समजा बुद्धाचं जरी रूप असेल त्या खिडकीमध्ये तर केवळ ते खिडकी सजवण्यासाठी असतं.
बट इट्स सोसायटी जनरली इज लाईक दॅट.
आणि समाज अशा प्रकारे आहे.
इट्स लाईक अ ह्यूज बाजार.
समाज एक प्रकारचा हा मोठा बाजारच आहे.
सम पीपल आर बेगिंग इन द बाजार, सम पीपल आर व्हेरी फॅट इन द बाजार.
आता काही या बाजारामध्ये भीक मागत आहेत तर या बाजारामध्ये काही अत्यंत लठ्ठ झालेले आहेत.
बट देयर इज नथिंग इन द बाजार टू रेज युअर आईज.
परंतु या बाजारामध्ये असं काय नाही जिथं उच्च असं काहीतरी तुम्ही पाहू शकाल.
द संघ बाय इट्स मेअर एक्झिस्टन्स राइजेस अबव दिस लेव्हल.
परंतु संघ केवळ त्याचं अस्तित्व असणं तर एक प्रकारे ह्या सगळ्या पातळीच्या तो वर उठलेला.
And this is your contribution.
आणि हेच तुमचं योगदान आहे.
But you're contributing also because you're keeping the door open for others to join you.
परंतु तुम्ही अशा प्रकारे अजून योगदान करता तर आपली ही द्वारं मोकळी ठेवून जेणेकरून इतर लोक याच्यामध्ये सामील होतील.
The संघ naturally expands.
आणि मग अगदी नैसर्गिकपणे सहजपणे संघाचा विस्तार होत जातो.
इट नॅचरली ड्रॉज अदर्स इनटू इट.
आणि मग सहजपणे नैसर्गिकपणे इतरांना ते याच्यामध्ये समाविष्ट करून घेतात.
एंड इट हेल्प्स पीपल लाइक यू टू डेव्हलप.
आणि मग तुमच्यासारखं इतर लोकांना विकसित होण्यासाठी हे मदत करतं.
देन द संघ चॅलेंजेस द वाइडर सोसायटी.
आणि मग संघ जे आहे व्यापक समाजाला एक आव्हान करतो.
नॉट इन एन अग्रेसिव्ह फॉर कन्फ्रंटेटिव्ह वे.
म्हणजे फार समजा असं हिंसा किंवा फार संघर्षातून द्वेषातून करत नाही.
बट बाय स्प्रेडिंग जेन्युइन एथिकल अँड स्पिरिच्युअल व्हॅल्यूज.
तर जे काही खरे नैतिक आणि आध्यात्मिक मूल्य आहेत त्याचा प्रचार करून लोकांपर्यंत ते पोहोचवून ते करत.
अँड अबव ऑल बाय टीचिंग द धम्म.
आणि मग धम्माची जी काही शिकवण आहे ती शिकवण देऊन ते असं करत असतात.
अँड फायनली द संघ बेनिफिट्स लिव्हिंग बीइंग्स बाय रीचिंग आउट टू दोज इमिडिएटली अराउंड अस हू आर सफरिंग.
आणि मग संघ खरोखरच आता तात्काळ ज्यांना मदतीची गरज आहे जे दुःखात आहेत त्यांना अशा प्रकारे मदत करणं हे संघाचं काम असतं. अशा प्रकारे संघ करत असतो.
सो दिस इज व्हॉट इट मीन्स व्हेन यू से फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स आय एक्सेप्ट दिस ऑर्डिनेशन.
आणि जेव्हा आपण असं म्हणतो की सर्व प्राणी मात्राच्या हितार्थ ही दीक्षा मी ग्रहण करतो तेव्हा याचा असा अर्थ होतो.
यू आर बिकमिंग पार्ट ऑफ अवलोकितेश्वर.
तर तुम्ही अवलोकितेश्वरचे एक भाग बनता.
यू आर बिकमिंग एन आर्म, अ हँड ऑफ अवलोकितेश्वर.
तर अवलोकितेश्वरचे तुम्ही एक हात बनता.
दोज हँड्स आर नॉट गोइंग इनसाइड अँड स्ट्रोकिंग देमसेल्व्स.
तर हे हात केवळ आपल्या आतमध्ये जाऊन स्वतःलाच म्हणजे कुठं गोंजारत बसत नाही.
दे आर रीचिंग आउट इनटू द वर्ल्ड.
तर ते जगाकडे अशा प्रकारे जात आहेत.
अँड दे आर रीचिंग आउट विथ मेनी मेनी डिफरंट मीन्स.
आणि ते जगाकडे वेगवेगळी अशी साधनं घेऊन जात आहेत.
यू आर बिकमिंग अ हँड ऑफ अवलोकितेश्वर.
तर तुम्ही लोक अवलोकितेश्वरचे हात बनत आहात.
बट द स्ट्रेंज थिंग इज इन बिकमिंग अ हँड ऑफ अवलोकितेश्वर यू बिकम अवलोकितेश्वर.
परंतु यातली म्हणजे एक वेगळी बाब अशी आहे की जेव्हा तुम्ही अवलोकितेश्वरचे हात बनता तेव्हा तुम्हीच अवलोकितेश्वर बनता.
ईच सेपरेट हँड इज अवलोकितेश्वर.
प्रत्येक हा वेगळा हात हा एक अवलोकितेश्वर असतो.
So when you join the order you become in that sense avalokiteshvara.
आणि जेव्हा तुम्ही संघामध्ये येता तर त्या अर्थाने तुम्ही अवलोकितेश्वर बनत असता.
And we work together to create a movement.
आणि मग आपण सर्वजण एकत्र येऊन ही चळवळ निर्माण करतो.
वी वर्क टुगेदर टू ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड.
आपण सर्व एकत्र येऊन ह्या जगामध्ये परिवर्तन आणण्यासाठी कार्य करतो.
अँड आवर वर्क इज कलेक्टिव्ह.
आणि आपलं हे कार्य सामूहिक असतं.
वी डोंट वर्क एज इंडिव्हिज्युअल्स.
आपण केवळ एक व्यक्ती म्हणून काम करत नाही.
ओर रादर वी वर्क एज इंडिव्हिज्युअल्स इन द सेन्स ऑफ द थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस.
अर्थात म्हणजे व्यक्ती म्हणून जर आपण कार्य करत असू तर संघाची जी तिसरी चेतना आहे त्या अर्थाने आपण करत असतो.
आय एम नॉट वर्किंग इन ऑस्ट्रेलिया.
आता मी ऑस्ट्रेलियामध्ये काम करत नाही.
खेमदम्मा इज वर्किंग देयर. विरज इज वर्किंग देयर. ऑल ऑफ यू आर वर्किंग देयर.
हां, खेमदम्मा तिथे काम करत आहेत, विरजा काम करत आहेत, तुम्ही सगळे काम करत आहात.
सो आय एम वर्किंग देयर.
मग मी पण तिथं काम करताय त्या अर्थाने.
नन ऑफ यू वर्क इन हंगरी.
हा, तर तुमच्यापैकी कुणी हंगेरीमध्ये काम करत नाही.
आय डू वर्क इन हंगरी.
मी हंगेरीमध्ये काम करतो.
बट यू वर्क इन हंगरी थ्रू मी.
परंतु माझ्या मार्फत तुम्ही पण हंगेरीमध्ये काम करत आहात.
आवर वर्क इज कलेक्टिव्ह.
तर आपलं हे कार्य सामूहिक आहे.
वी आर ऑल इन्वॉल्व्ड इन एव्हरीथिंग.
आपण सर्वजण प्रत्येक गोष्टीमध्ये सामील आहात.
अँड दॅट कॅन मेक अस फील येस वी आर डूइंग समथिंग.
आणि त्याच्यामुळे मग आपल्याला वाटतं की होय आम्ही काहीतरी करत आहोत.
वी आर जेन्युइनली आन्सरिंग द क्राइज ऑफ द वर्ल्ड.
तर समाजामध्ये हे जे काही क्रंदन आहेत तर त्याला खरोखरच आपण एक प्रकारे म्हणजे त्याला होकार देतात किंवा त्याला आपण एक प्रतिसाद देता.
द मोर वी एक्सपिरियन्स दॅट थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस द मोर आवर इंडिव्हिज्युअल वर्क विल कंट्रीब्युट टू अ होल.
आणि जेवढा म्हणजे तिसरी जी काही संघाची चेतना आहे त्याला आपण जेवढं प्रतिसाद देऊ तेवढं म्हणजे जगामध्ये आपलं हे जे कार्य आहे आपलं जे काही योगदान आहे ते अधिक चांगलं होईल.
सो आय होप दॅट यू विल बी एबल टू से दीज फायनल वर्ड्स.
तर मला आशा आहे की हे शेवटचे जे काही शब्द आहेत तुम्ही ते म्हणू शकाल.
द वर्ल्ड रिअली नीड्स हेल्प.
आणि जगाला खरोखरच मदतीची गरज आहे.
इट्स प्रॉबब्ली इन मेनी वेज मोर डेंजरस दॅन इट्स एवर बीन.
आणि आधीपेक्षाही आता खऱ्या अर्थाने असं वाटतं की अधिक हे धोकेदायक जग झालेलं आहे.
बिकॉज एव्हरीथिंग अफेक्ट्स एव्हरीथिंग एल्स सो क्विकली.
आणि लगेचच प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो.
वॉर इन सिरिया इज नाउ अफेक्टिंग ब्रिटन.
आता सिरियामध्ये युद्ध चाललेलं आहे परंतु त्याचा प्रभाव ब्रिटनवर होतो.
इट्स कॉजिंग प्रॉब्लेम्स इन जर्मनी अँड स्वीडन.
आणि त्याची जी काही झळ आहे ते जर्मनी आणि स्वीडनला पण होत.
द होल वर्ल्ड इज इंटरकनेक्टेड.
आता पूर्ण जग जे आहे एकमेकाशी अशा प्रकारे जुळलेलं आहे.
वी हॅव इनॉर्मस डिस्ट्रक्टिव्ह पॉवर.
आणि आपल्यामध्ये अत्यंत विध्वंस करणारी अशी शक्ती आहे.
सो लाईक नेव्हर बिफोर द वर्ल्ड नीड्स द संघ.
आधी जेवढी नव्हती तेवढी अधिक आज जगाला संघाची गरज आहे.
अँड इम्परफेक्ट अस आवर श्री रत्न बावडे संघ इज इट्स गुड इनफ.
जरी आपला हा संघ अपरिपूर्ण असला तरी पुरेसा चांगला आहे.
सो आय होप दॅट यू विल ऑल बी एबल टू टेक दिस वॉज ऑन संडे.
तर मला आशा आहे की रविवारी तुम्ही सर्वजण ही प्रतिज्ञा घेऊ शकाल.
अँड आय रिअली लुक फॉरवर्ड टू जॉइनिंग यू ॲट दॅट लेव्हल.
आणि मी आता पाहत आहे याची वाट पाहतो आहे की त्या पातळीवर मी तुमच्या समवेत असेल.
समथिंग विल हॅपन.
काहीतरी तिथे घडेल.
यू विल एक्सपिरियन्स युअरसेल्फ मच मोर फुली इन्वॉल्व्ड इन दॅट थर्ड ऑर्डर ऑफ कॉन्शियसनेस.
आणि मग तुम्ही पाहाल की संघाची जी काही तिसरी चेतना आहे त्याच्यामध्ये तुम्ही अधिक आता तिथे समाविष्ट झालेला.
अँड यू कॅन फील सम पर्सनल सॉर्ट ऑफ रिलीफ दॅट यू आर कंट्रीब्युटिंग टू alleviating the world's sufferings.
आणि व्यक्तिगतरित्या तुम्हाला एक मोठं हायस वाटेल की समाजात किंवा जगात जे काही दुःख आहेत त्याच्यातून म्हणजे बाहेर काढण्यासाठी आपणही काहीतरी योगदान देत आहोत.